चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तेल बाजारावर ऐतिहासिक संकट। कोरोनाला संपवण्यासाठी संपूर्ण जगभरात पावलं उचलली जात आहेत, पण याबरोबरच याचा उद्योगावर खूप मोठा परिणाम होत आहे। तसंच याचा सर्वात मोठा परिणाम तेल बाजारावर झाला आहे। यामुळे मोठमोठ्या देशातील आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। तेल उत्पादक देशांचे समूह ओपेकनं सांगितलं की कोरोनामुळे पूर्ण देशामध्ये तेलाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे। तेल बाजार सध्या ऐतिहासिक संकटातून जात आहे। ओपेकनं सांगितलं की वर्तमान क्रूड ऑइल मार्केट ऐतिहासिक संकटात आहे। क्रूड ऑइलचा दर गेल्या 20 वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर गेला आहे। अमेरिकी इन्व्हेंटरीजमध्ये वाढ झाली आहे। ही वाढ म्हणजे तेल उत्पादक कंपन्यांद्वारा तेल उत्पादनात होणारी कपात। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचंही आहे, कारण क्रूड ऑइलच्या मागणीत जागतिक स्तरावर मोठी घट झाली आहे। शुक्रवारी सकाळी क्रूड ऑइलचा WTI $19.70 प्रति बॅरल प्रमाणे व्यापार सुरू होता।